उत्पत्ती प्रकरण 29. राहेल व लेआ मिळवण्यासाठी याकोब लाबानाची सेवा करतो. मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहोचला. तेथे त्याने पाहिले तो एका शेतात एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या आसपास शेरडा मेंढरांचे 3 कळप बसलेले होते, कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपास पाजीत असत. त्या विहिरीच्या तोंडाशी धोंडा होता, तो मोठा होता. सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरास पाणी पाजीत आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवीत. याकोब त्यास म्हणाला, माझ्या बांधवांनो, तुम्ही कोठले? ते म्हणाले, आम्ही हारानातले. मग त्याने त्यास विचारिले, नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता काय? ते म्हणाले, ओळखितो. तेव्हा त्याने म्हटले, तो बरा आहे काय? ते म्हणाले, बरा आहे. आणि ती पहा, त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडेच येत आहे. तो म्हणाला, पहा, अजून दिवस बराच आहे. जनावरे एकवट करण्याची वेळ झाली नाही, तर मेंढरास पाणी पाजा आणि चारावयास घेऊन जा. ते म्हणाले, तसे करता येत नाही. सर्व कळप एकवट झाल्यावर विहिरीच्या तोंडचा धोंडा लोटितात आणि मग आम्ही मेंढरास पाणी पाजीत असतो. तो त्यांच्याशी बोलत आहे इतक्यात राहेल बापाची मेंढरे घेऊन आली, कारण ती मेंढरे चारीत असे. याकोबाने आपला मामा लाबान याची मुलगी राहेल आणि आपला मामा लाबान याची मेंढरे पाहिली, तेव्हा त्याने जवळ जाऊन विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून आपला मामा लाबान याच्या मेंढरास पाणी पाजिले. मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला. याकोबाने राहेलीस सांगितले, मी तुझ्या बापाचा आप्त रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापास हे कळविले. लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले, तेव्हा तो धावून त्यास सामोरा गेला आणि त्यास आलिंगन देऊन त्याने त्याची चुंबने घेतली आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानास सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा लाबान त्यास म्हणाला, होय, तू खरोखर माझ्या हाडा मांसाचा आहेस. याकोब त्याचपाशी महिनाभर राहिला. त्यानंतर लाबान त्यास म्हणाला, तू माझा आप्त म्हणून माझी चाकरी फुकट करावी की काय? तुझे वेतन काय ते मला सांग. लाबानास 2 मुली होत्या. वडील मुलीचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल. लेआचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांध्याने सुरेख व दिसावयास सुंदर होती. याकोबाची राहेलीवर प्रीती बसली होती, म्हणून तो म्हणाला, आपली धाकटी मुलगी राहेल हिजसाठी मी 7 वर्षे आपली चाकरी करीन. यावर लाबान म्हणाला, ती परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला द्यावी हे बरे, तू मजपाशी राहा. तेव्हा याकोबाने राहेलीसाठी 7 वर्षे चाकरी केली. तिजवर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली. नंतर याकोब लाबानास म्हणाला, आता माझी मुदत भरली आहे, माझी बायको मला द्या, म्हणजे मी तिजपाशी जाईन. मग लाबानाने तेथल्या सर्व लोकांस जमवून मेजवानी दिली. संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेआ हिला त्याचकडे आणिले, तेव्हा तो तिजपाशी गेला. आणि लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेआ हिची दासी म्हणून तिला दिली. सकाळ झाली तेव्हा पाहतो तो ती लेआ. मग तो लाबानास म्हणाला, आपण मजशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना, मला का फसविले? त्यास लाबान म्हणाला, वडील मुलीच्या पूर्वी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. हा सप्ताह पुरा होऊ दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी 7 वर्षे माझी चाकरी करावी लागेल. याकोबाने तसे केले आणि तिचा सप्ताह पुरा केल्यावर त्याने त्याला आपली मुलगी राहेल बायको करून दिली. लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली मुलगी राहेल हिची दासी म्हणून तिला दिली. तो राहेलीपाशीही गेला. लेआपेक्षा राहेलीवर त्याची प्रीती अधिक होती, म्हणून त्याने आणखी 7 वर्षे त्याचपाशी राहून त्याची चाकरी केली. याकोबाची संतती. परमेश्वराने पाहिले की लेआ नावडती आहे, म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली। लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने रऊबेन ठेविले। ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील। ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, मी नावडती आहे हे देवाने ऐकले, म्हणून त्याने मला हाही दिला, आणि तिने त्याचे नाव शिमोन ठेविले। ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, मला आता तीन मुलगे झाले, आता तरी माझा नवरा मजशी मिळून राहील, म्हणून तिने त्याचे नाव लेवी ठेविले। ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, आता मी परमेश्वराचे स्तवन करीन, यावरून तिने त्याचे नाव यहुदा ठेविले। पुढे तिचे जनन थांबले।